जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यमुना तीरा वनतारी जय प्रभुपदा
श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद की हरे कृष्ण महामंत्र की हरिनाम संकीर्तन यज्ञ की श्री राधा कृष्ण गोप गोपिका श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की वृंदावन मथुरा धाम की नवदेव मायापुर धाम की जगन्नाथपुरी धाम की गौर प्रेमानंदी समवेद भक्तवृंद की समवेत भक्तवृंद की, समवेत भक्तवृंद की। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्विताश्च। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा। तर थोडस पुनरावृत्ती करू, गेल्या आपण काय काय चर्चा केली त्याची थोडक्यात। पहिल्या दिवशी मी जास्त पुनरावृत्ती करणार नाही, पण महाराज परीक्षेत आपल्या आईला श्रीमद भागवतचं सार सांगत आहेत, आणि त्याच्यामध्ये नारद मुनींनी प्रयाग पासून आपला प्रवास चालू केलेला आहे। आपल्या ह्याच्यात गेल्या वेळी ते कुठे पोचले, आधी ब्राह्मणाला पाहिलं आणि त्यानंतर तिकडनं ते दक्षिण भारतातल्या राजाकडे आले, आणि दक्षिण भारतातल्या राजाची स्तुती केल्यावर आपण पाहतो की प्रत्येक भक्तामध्ये हा गुण सर्वात महत्वाचा आहे। काही भक्तांना जप आवडतो, काही भक्तांना श्रवण आवडतं, काही भक्तांना गायन आवडतं, काही भक्तांना सेवा आवडते, काही भक्तांना विग्रहांची सेवा आवडते, काही भक्तांना कुकिंग सेवा आवडते, हा भेद असू शकतो। पण प्रत्येक भक्त नम्र पाहिजे हे कॉमन पॉइंट आहे। हा भेटू शकतो, काही भक्तांना हे आवडतं ते आवडतं। नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम, पण सगळ्यामध्ये कॉमन आहे न तुणादपि सुनीचे न तरोर एव सहिष्णुता अमानिन मान देन कीर्तनीय सदा हरी। आणि तिकडनं इथनं सुरुवात झाली, आपण त्या ब्राह्मणाच्या कथेत ऐकलं श्रीमद भागवतची सुरुवात झाली तुम्ही निर्मत्सर पाहिजे, पण ह्याची बृहद भागवतम जी सुरुवात झाली की तुम्ही नम्र पाहिजे। दोन्ही सिमिलर आहे पण तरी पण। तर इथे आपण पाहतो प्रत्येक भक्त नारद मुनींना तेच सांगणार आहे की कसं तुम्ही जी माझी स्तुती केलेली आहे ती एकतर बरोबर नाहीये, किंवा जरी बरोबर असेल तरी माझ्यापेक्षाही जास्त कृपा दुसऱ्यांना मिळालेली आहे। आता सुरुवातीचे भक्त सांगतील की अमित तुम्ही नारद मुनी म्हणता ते चुकीचं आहे, जसं त्यांनी स्तुती केल्या राजा काय म्हणणार, गेले आपण ऐकलं मी मृत्यू लोकात आहे, माझा आता मृत्यू होणार 50-60 वर्षात, गेले आपण 2 दिवसापूर्वी आपण चर्चा केली की बर्थडे बद्दल। आजकालच्या युगामध्ये कलियुगात बर्थडे मनवायचं खूप प्रचलन वाढत आहे। बर्थडे विषय बोलत होतो तुम्ही तर नाहीये, पण मला बोलावं असं वाटतंय, कारण का ते सत्व रजस तमस आहे। काल मी एक दुसरं प्रवचन असत ऑनलाईन ऐकत होतो, तर तिथे पण ते सांगत होते जे अन्न पण सत्वगुणात असतंय, रजोगुणात असतंय, तमोगुणात असतंय। तर आपण बर्थडेच्या मागे लागलोय, सेलिब्रेट करतो, चांगलंय, विषय आपापला आहे, पण मुद्दा असा आहे की तुम्ही किती बर्थडे सेलिब्रेट करू शकता आयुष्यात। साधारण आयुष्य 70 वर्षाचं धरलं एवढेच, आणि तुम्ही 30 वर्षाचे असाल तर अजून 40 बर्थडे फक्त होणार, करून करून किती बर्थडे सेलिब्रेट करू, 40
हा विषय वेगळा आजचा नाही, पण आता कसं सांगावं असं वाटतं की प्रत्येक वस्तू सत्वगुणी असते, रजोगुणी असते, तमोगुणी असते. आमच्या लहानपणी जरी भले मुलं बड्डे घ्यायचे तर थोडे रजोगुणी होते, आता तमोगुणी प्रचलन चालू आहे. पण भगवान कृष्णाने सत्वगुणी दाखवलेले आहे. भगवान कृष्णांचाही बर्थडे होता, बलरामजींचा, नंद महाराज, यशोदा महाराणी करायचे बर्थडे. पण कसं करायचे? त्या दिवशी कृष्ण बलराम विशेष करून अजून लवकर उठायचे, पहाटे ब्रह्ममुहूर्ताला आंघोळ करायचे, 6 वाजता तयार होऊन नवीन कपडे घालायचे बर्थडेला, नवीन कपडे. पण नवीन कपडे घालून काय करताय? 6 वाजता तयार व्हायचे आणि जे ब्राह्मण, गायी, साधू, संत, ऋषी, मुनी यांना दान द्यायचे, भगवंतांना आरती करायचे, तो बड्डे होता. सत्वगुणी कसा काय? पहिलं सकाळी 6 वाजता, दुसरं आपण काय घेत नाही तर दुसऱ्यांना देतोय. मग मी जसं लहान असताना तो रजोगुणी झाला. कसा झाला? तो संध्याकाळी 6:30-7 आपण करायला लागलो आणि त्यात घ्यायचं आणि द्यायचं. म्हणजे माझा बर्थडे असेल तर मला जास्त आणि थोडे मोठे गिफ्ट मिळतात, पण मी पण प्रत्येकाला काहीतरी छोटस काहीतरी द्यायचो जो कोणी येईल बर्थडेला. आता समोर तर मी 20 वर्षापासून मंदिरात असल्यामुळे तमोगुणी बर्थडे पासून मी वाचलेलो आहे. आम्ही रजोगुणीच पाहिले. आजकाल कधी करतात हो बर्थडे? रात्री 12 वाजता पूर्ण राक्षसांचा काळ असतो तेव्हा. आणि काय काय करतात ते बोल, सभ्य सभेमध्ये बोलूही नाही. ते केक काय फासणार डोक्यावर, अंड काय फोडणार आणि त्याच्या डोळ्यावर ठेवून त्याला मारणार काय, असं मारतात ना काहीतरी. हरी बोल. जाऊ दे, बृहद भागवत अमृत. बर्थडे अमृत नाही आपलं तर आपण परत बृहद भागवत अमृत कडे येऊया. तर बेसिकली नम्रता हा महत्वाचा गुण आहे. तर तो जो राजा आहे तो आधी स्वतः कसं 3 गुणातीत आहे, मायेचा दास आहे. आपण मायेचे दास आहोत, आपल्याकडे स्वतंत्रता नाहीये. म्हणजे माझ्यावर भगवंतांची कृपा नाही असं त्या राजाचं म्हणणं आहे. आणि म्हणून तो आता काय करतो, आपण ऑलरेडी ऐकलंय, आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातो. या सगळ्या लोकांना माहितीये, तुम्हाला माहितीये, मला माहितीये की वृंदावनचे भक्त हे सर्वोत्तम आहेत. पण आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातो म्हणजे आपल्या भक्तीमध्ये पण आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप पुढे जाता येईल हे कळणार आहे. तर तो राजा म्हणतो, जे स्वर्ग लोकामध्ये देवता लोक आहेत ते खूप मोठे भक्त आहेत, ते भगवंतांचे प्रिय आहेत. ह्या सध्या काय चालू आहे बघा, त्या ब्राह्मणापासून, राजापासून, इवन इंद्रापर्यंत, देवता लोकांपर्यंत, ते का बरं भगवंतांचे प्रिय आहेत? कारण का सुरुवातीला जे पॉइंट सांगणारे राजा त्यात भौतिक समृद्धीचे पॉइंट आहे. काही लोकांचा असा समाज असतो जगामध्ये की ह्याच्यावर भगवंतांची कृपा कधी आहे, खास करून आपल्या भारतामध्ये आजकाल वैदिक धर्मामध्ये हा समज आहे, पण इतर धर्मांमध्ये हा खूप मोठा समज आहे की बघा आमच्यावर भगवंतांची कृपा आहे कारण की आम्ही श्रीमंत आहोत. म्हणजे तुमची भौतिक समृद्धी, भौतिक ऐश्वर, भौतिक संपत्ती ही तुम्ही भगवंतांची कृपा समजता. तसं ते नाहीये, पण आपण लो लेवलचे भक्त असतो तेव्हा ते तसं समजतो आपण. कारण का आपल्याला वाटतं भगवंताची कृपा म्हणजे हेच, पण तसं ते नाहीये. भौतिक संपत्ती म्हणजे भगवंतांची कृपा असेलच असं नाही, असू शकते, असू शकते, पण आहेच असं नाहीये. कारण का भगवंतांची कृपा विना आपल्या कर्मानी पण अनेक राक्षस लोकांनाही समृद्धी होती, संपत्ती होती. तर पण तरी पण काही लोक जे भौतिक जीवनामध्ये आसक्त असतात किंवा भौतिक जगामध्ये राहत असतात त्यांना असं वाटत असतंय की भगवंतांची कृपा म्हणजे हे भौतिक समृद्धी, संपत्ती, ऐश्वर. तर ह्या लेवलला तो राजा म्हणतोय किंवा नुसती समृद्धी नाही, दिव्य शरीर, बुद्धिमान शरीर असं लोकांना वाटत असतं, सुंदर शरीर हे भगवंतांची कृपा आहे असं काही लोकांना वाटत असतंय. तर तो राजा म्हणतोय त्या लेवलच्या चर्चेमध्ये, पुढे ही चर्चा होणार नाही. आता आपण स्वर्ग लोकात नारद मुनी जाणार आहेत, तिकडनं पुढे मी सस्पेन्स होतो, पुढे पुढे बरेच ठिकाणी जाणार आहे, पण पुढच्या भक्तांमध्ये ह्या लेवलची चर्चा होणार नाही. हा प्रिय भक्त आहे का बरं, कारण का हा असा संपूर्ण जगावर राज्य करतो म्हणून पहिल्या तीन लेवलला सीचरचे तो ब्राह्मणांमध्ये पण राजाडे समृद्ध नव्हता पण तसा तो समृद्ध होता लीडर होता त्याचे काही लोक अनुगामी होते आणि सगळं ऐश्वर तो भगवंतांच्या सेवेत लावत होता. इथे आता राजा अजून श्रीमंत झाला तर तो राजा तो राजा आहे तो आधी देवतांची भौतिक संपन्नता किंवा भौतिक त्यांच्या भाग्याबद्दल बोलणार आहे आणि म्हणून तो त्या लेवलला म्हणतोय की देवतां लोकांकडे माझ्यापेक्षा जास्त भाग्य आहे म्हणून ते जास्त कृपापात्र आहे. प्राथमिक लेवलला असं अंडरस्टँडिंग असतंय. तर तो म्हणतोय देवतांचं शरीर कसं आहे तेजस्वी आहे. देवतांच्या शरीराला दुर्गंध येत नाही. आपल्या मनुष्य शरीराला माहिती आहे आपल्याला स्प्रे वगैरे मारा लागतात आंघोळ करावी लागते आणि जे सारे देवता आहेत सारा जो मानव समाज आहे तो देवतांची उपासना करतो हात जोडतो म्हणजे प्रत्येक मनुष्य कबूल करतोय की देवता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून ते भगवंतांना प्रिय. देवता लोक आहेत ते पाप कर्म करत नाहीत. आता प्रत्येक वस्तू सापेक्ष असते हे लक्षात घ्या. इथे देवतांना आपण अमर म्हणतो. मी वाटतं गेले हा मुद्दा घेतला आपलं आयुष्य 70-80 वर्षात आहे जास्त जास्त 100 तर जेव्हा आपल्याला सांगण्यात येईल की एखाद्यांचे आयुष्य 3 लाख वर्ष वगैरे आहे तर ते आपल्याकरता खूप झालं अमर झालं. पण आपल्याला सांगण्यात येईल की ब्रह्माजींचं आयुष्य अब्जोवधी किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष आहे तर ते अमर आहे. पण म्हणजे आपल्याला काय असं खूप त्यांना वाटत नाही की काय खूप आहे ठीक आहे असेल. पण जसं आपण 100 वर्ष जगतो ना म्हणतो हा बघा हा 500 वर्ष जगला आपण म्हणू हा पण आपण म्हणू हा बघा हा 500 अब्ज वर्ष जगणार आहे ठीक आहे. म्हणजे आपलं काय त्याचं एवढं आपण त्याला विचारणार नाही तू कसं जगणार 500 अब्ज आपल्याला ते शक्यच नाही. 120 वर्ष जगणार आपण विचारू बाबा तुझं काय रहस्य तू एवढं कसा काय जगला आपण विचारू शकतो. पण ज्याला म्हटलं 500 अब्ज जगला तर आपण नुसतं नमस्कार करू. तर इथे ते म्हणताय देवतांना अमर आपल्या लेवलने म्हणताय. ब्रह्माजी नक्कीच त्यांच्यापेक्षा खूप जास्त जगतात आणि शेवटी ब्रह्माजी पण अमर नाही आहेत. आपल्या हिशोबाने ते अमर आहेत देवता. ते म्हणतात देवता आहेत ते पाप कर्म करत नाहीत सापेक्ष आहे. परत कधी एखादा त्यांच्या हातून होऊ शकते पाप कर्म पण आपल्या हातून एखादं होतं पाप कर्म प्रत्येक क्षणाला होत असत. कायेन वाचा मनसा शरीराने मनाने आणि शब्दांनी. आपण कधी कधी स्कूटर कार चालवतो एखाद किडा त्याच्या खाली येतो येतोच असतो एखाद काय तो पाप आहे. पाच प्रकारचे पाप पाच का चार प्रकारचे पाप सांगितले पृथ्वीवर मनुष्याला करावेच लागतात. झाडू मारताना किडे माकोडे मारतात अग्नी पेटवतो स्वयंपाक करताना किंवा इतर कारणांसाठी तेव्हा किडे माकोडे मारले जातात आणि पाणी भरताना भांड्यातले किंवा असे अजून एक काहीतरी आहे. तर हे पाप आपल्या हातून होतच असतात पण स्वर्ग लोकातल्या रहिवाशांच्या हातून असे पाप नेहमी होत नाहीत. कधी एखादा होत असेल म्हणून त्यांना ते पाप कर्म करत नाहीत असं सांगितलं. तसं त्यांना अमर आहे. प्लस सांगतात तो राजा म्हणतो की ते सत्वगुणात स्थित आहे. मी पण म्हटलं हे सापेक्ष आहे. कधी कधी त्यांच्या थोडासा रजोगुणाचा प्रभाव दिसत असेल पण आपल्या हिशोबाने ते भरपूर सत्वगुणात स्थित आहेत. राजा म्हणतोय देवता का बरं भाग्यशाली आहेत ते भगवंतांचे प्रियक आहेत. त्यांचं तेजस्वी शरीर आहे सुंदर आहे सुगंधित आहे आणि ते सत्वगुणात आहेत ते पापरहित आहेत आणि अशा त्यांच्या शरीरामुळे त्यांचं शरीर आहे ते निरोगी आहे किंवा त्या शरीरात त्यांना त्रास काही होत नाही. आपण मानव आहोत म्हणू शकतो का आपल्या शरीरात आपल्याला काही त्रास होत नाही. अण्णा प्रभू होतो ना त्रास होत असतात मलाही होत असत कधी खाज येते छोटे मोठे त्रास घाम येतो मग आजारी पडतो हे सगळे वेगळे मोठे मोठे त्रास आहेत. देवता लोकांच्या शरीराने त्यांना त्रास होत नाही म्हणून ते भाग्यशाली आहेत. आणि स्वर्ग लोकात लॉकडाऊन होत नाही. इथे तसं नाही सांगितलं बृहदोग तुम्हाला इथे म्हटलंय की ते त्यांच्या इच्छेने कुठेही उडून प्रवास करू शकतात म्हणून तिथे लॉकडाऊन होऊ शकत नाही. कारण का ते त्यांच्या इच्छेने विमानाच्या विना कुठे उडून प्रवास करू शकतात. आपल्याला रेस्ट्रिक्शन्स आहेत. आता गणपती येत आहेत भरपूर लोकांना पास वगैरे काढा आल्यावर क्वारंटाईन करा असा सगळं प्रकार चालू आहे. देवता लोकांना त्याचं होऊ शकत नाही. बस इच्छा झाली चला इकडनं मुंबई 2-4 सेकंदात पोचले वायू मार्गातनं इंडिया. तर देवता लोकांकडे विमान आहेत शरीर आहेत आणि तो राजा म्हणतो मी थोडा दान धर्म तुम्ही माझी स्तुती केली मी दान धर्म करतो भरपूर मंदिरांमध्ये माझ्यातर्फे प्रसाद वाटला जातोय. पण देवता देवता भक्तांच्या मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण करतात, त्यांना त्यांचे कर्माचे फळ प्रदान करतात, त्यांना त्यांचे जे काय म्हणजे पाऊस आणि सूर्यप्रकाश वायू असं असं ते प्रदान करतात. तर आता म्हणतो मी जे काय देतो ते अगदी क्षुल्लक आहे देवता लोकांच्या समोर. देवता लोकांमध्ये काय म्हणतात युनिव्हर्सल पॉवर आहे, जागतिक शक्ती आहे, राजाकडे छोटी शिस्त होती त्या राज्यापुरती. म्हणून देवता भगवंतांचे प्रिय आहेत. आणि देवता आमच्यासारखे काय समोसे वडेच्या मागे लागत नाहीत, ते अमृत खातात, अमृत पितात. म्हणजे त्यांचं अन्न किंवा खाणं पिणं काय अमृत, म्हणून ते भाग्यशाली. त्यामुळे त्यांना रोग म्हातारपण असलं सगळं त्यांना होत नाही, त्यांना ते अमृत घेत असतात. शरीर त्यांचं थकत नाही, दमत नाही, पाठ दुखत नाही, गुडघे अमृत घेत असते. म्हणून ते भगवंतांना प्रिय आहेत. आतापर्यंत मी म्हणलं तसं या भौतिक वस्तूंचं वर्णन चालू आहे. आता आपण थोडंसं कम्पेअर करू. ते ब्राह्मण होते, त्यांनी पहिल्यांदा एक मुद्दा सांगितला, मी भाग्यशाली नाहीये. का बरं? माझं भगवंतांचं आदान प्रदान काही, मी भगवंतांची सेवा करतोय पण आमच्यामध्ये आदान प्रदान नाही. ते ब्राह्मण होते, ते शालिग्राम शिलांची सेवा करायचे. मग ते राजाचं अध्यात्म भौतिक प्रगती झालीच, ऐश्वर्य वाढलं, संपत्ती वाढली, पॉवर वाढली, पण आध्यात्मिक प्रगती पण लेवल पुढे पुढे गेली. राजाचं एवढं प्रेम होतं की राजा त्या विग्रहांची सेवा करत होता, पण ते विग्रह कसे वाटत होते की ते खरोखर जे भगवंत आहेत, फक्त ते हलत नाहीत. असं आपण पाहतो तेव्हा वाटतं हा ठीक आहे भगवंत आहेत, पण शेवटी आपल्या मनात काय असतंय, ते धातूचे आहेत, ते शिलेचे आहेत, ते काष्ठाचे आहेत, ते मातीचे आहेत. पण तो राजा आणि तिथले जे भक्त होते त्यांच्या मनात आणि त्यांच्या भक्तीमुळे ते जे विग्रह होते ते असे जिवंतसारखे झाले होते. आणि लोकांना आवडत होतं आणि तसं होतं की हे भगवंत आहे, फक्त ते हालत नाही आहे. थोडंसं आदान प्रदान वाढलं. आता पुढे इंद्राच्या भक्तीमय गुणगान पण येणार आहे, अजून भौतिक गुणगान चालू आहे. आणि ते म्हणतात ते स्वर्गलोकात राहतात, तिथे जाणं माणसाला खूप कठीण आहे. स्वर्गलोकात जायला आपल्याला 100 अश्वमेघ यज्ञ किंवा तत्सम काहीतरी त्या लेवलचे पुण्यकर्म करावे लागतात. कोणाला आपल्याला अश्वमेघ यज्ञ जमणार आहे, तेवढी सामुग्री, तेवढे शुद्धता आपली, तेवढे शुद्ध ब्राह्मण, तेवढं वस्तू, कठीण आहे. 100 मग जाणार स्वर्ग लोक कठीण आहे. तर आपण पाहतो आणि ते म्हणतायत यामुळे जे आहेत आणि म्हणतात त्याच्यामध्ये पण जे इंद्र आहेत देवतांमध्ये सुद्धा जे इंद्र आहेत त्यांच्यावर अजून जास्त कृपा आहे विशेष. आणि इंद्राचं आयुष्य किती आहे देवतांचं? बरेचसे 71 महायुग. एक महायुग आहे ते 43 लाख वर्षांचं आहे, 43 लाख 20 हजार वर्षांचं एक महायुग आहे. त्याच्या गुणिले 71 तुम्ही हिशोब करून घ्या, तेवढं देवतांचं आयुष्य आहे. आणि इंद्राकडे काय आहे, त्या समुद्र मंथनातनं आलेला अश्व आहे उच्चिश्रव, समुद्र मंथनातनं आलेला हत्ती आहे ऐरावत, असा तो इंद्र भाग्यशाली आहे. त्याच्याकडे कामधुग गाय आहे स्वर्गलोकात, आणि फार सुंदर गार्डन्स आहेत स्वर्गलोकात. म्हणून तो इंद्र विशेष करून, आणि त्याच्याकडे काय आहे कल्पवृक्ष पण वेगवेगळ्या लेवलचे असतात. वृंदावनमध्ये पण कल्पवृक्ष आहेत, स्वर्गलोकात पण कल्पवृक्ष आहे. पारिजात वृक्ष आहे स्वर्गलोकातलं, ते कल्पवृक्ष आहे. पण ते तुमची काय सहसा स्वर्गलोकात लोकांच्या इच्छाही त्याही असतात. तो जो राजा म्हणतोय जे पारिजात वृक्ष आहे ते वृक्ष म्हणायला त्याचं एक फूल पण कल्पवृक्ष आहे, फूल पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. काय बरं? तुम्हाला पाहिजे ते कपडे, पाहिजे ते अन्न, पाहिजे ते ज्वेलरी, हे कल्पवृक्ष तुम्हाला स्वर्गलोकातलं देऊ शकतंय. आता हे झाले भौतिक. पण त्या इंद्राचं आध्यात्मिक भाग्य पण बघा काय येतो म्हणतोय नारद मुनी. नाही तो राजा म्हणतोय काय आध्यात्मिक भाग्य, भगवंत स्वतः वामन देवांच्या रूपात इंद्राचे छोटे भाऊ बनलेत. राजा म्हणतो तेवढं भाग्य माझं नाही आहे, माझ्याकडे विग्रह रूपात आहेत आणि ते ऑलमोस्ट जिवंत तसे वाटतात, स्वतः भगवंत असे वाटतात. पण असं वाटणं वगैरे नाही, तिथे तर इंद्राचे छोटे भाऊ बनले भगवंत. आणि इंद्राचं छोटे भाऊ असल्यामुळे कधी आपण ते भगवंत आहेत, तर कधी कधी इंद्र त्यांची सेवा करतो, कारण का इंद्र आहेत आणि ते भगवंत आहेत, पण ते छोटे भाऊ आहेत म्हणून कडून कधी कधी ते ह्यांची आदर करतात इंद्राला, कारण की ते छोटे भाऊ आहेत. म्हणजे बघा दोघांची आई वडील सेम आहेत, कश्यपणी आदिती. तर ते म्हणतात हे भगवंत त्यांचे, ही भगवंतांची कृपा आहे, माझ्याकडे कुठे कृपा आहे, माझ्याकडे कुठे छोटे भाऊ भगवंत आहेत. आणि वामनदेव तिथे राहतात आणि इंद्र जे अर्पण करतात, आरती म्हणा नैवेद्य म्हणा जे काय असेल ते वामनदेव स्वतः स्वीकारतात. विग्रहांना अर्पण केल्यावर विग्रह घेतात पण असं डायरेक्टली स्वतः घेत नाही, आदान प्रदान जास्त आहे, देवाणघेवाण प्रेमाची वामनदेवांची जास्त आहे इंद्राबरोबर. आणि म्हणून ते म्हणतायत आणि वामनदेवांची सेवा करताना इंद्राच्या चारी बाजूला अनेक दिव्य तेजस्वी देवता असतात, हा भाग्यशाली आहे. आणि नारद मुनी खुश होतात आणि लगेच त्या दक्षिण भारतातल्या राजाला नमस्कार करून स्वर्ग लोकाला प्रस्थान करतात, स्वर्ग लोकात पोचतात. पण गेल्याही पण आपण ऐकलं तसं दरवेळी तसंच घडणार आहे. मी म्हटलं ह्या घटनेत रिपिटेशन आहे पण नवीन नवीन पण आहे. पहिल्यांदा आपण म्युझिकचं उदाहरण ऐकलेलं तबलजी वगैरे पहिल्या दिवसात, मी परत घेत नाही. तर नारद मुनी तिथे पोचतात, ते पहिल्यांदा पोचताना ते लांबून आकाशातनं बघतात काय दिसतंय म्हणून स्वर्ग लोकात. आणि ते लांबून आधी बघतायत, यस जसं त्या राजाने सांगितलं तसंच सगळं आहे. वामनदेव त्या दरबारामध्ये स्वर्ग लोकातल्या स्वतः बसलेले आहेत, सगळे देवी देवता त्यांची सेवा करत आहेत, भगवंत गरुडच्या आसनावर बसले आहेत स्वर्ग लोकात. कोणतं आसन आहे? गरुड देव स्वतः आहेत आणि त्यांच्यावर भगवंत बसलेले आहेत. आणि बृहस्पती आहेत, आदिती आहे, सिद्ध आहेत, अप्सरा आहेत, ते सगळ्या भगवंतांच्या आनंदाकरता डायरेक्ट सेवा करतात आपापली. कोणी गातय, कोणी नाचतंय, कोणी प्रसाद आणून देतय, कोणी नैवेद्य देतय, कोणी पंखा करतय, कोणी चामर करतय. हा आणि भगवंतांची आई आहे कीर्ती देवी, ती भगवंतांना पान देत आहे. इंद्र आरती करत आहे. प्रत्येक जण आपापल्या प्रकारे तर अशा प्रकारे नारद मी पाहतायत. आणि वामनदेव आहेत ते सगळ्यांशी, म्हणजे बघा कोणी तुम्हाला काय दिलं की तुम्ही एक स्माईल देता, हरिबोल म्हणतात, कधी थँक्यू म्हणता, त्या प्रकारे वामनदेव प्रत्येकाशी आदान प्रदान संवाद साधत आहेत आपल्या हावभावातनं किंवा शब्दातनं. आणि तो प्रत्येक भक्ताला आनंद वाटत आहे. मी काय जे वामनदेवांना अर्पण केलं ते भगवंतांनी स्वीकारून घेतलंय. अशा प्रकारे नारद हे सगळं काय नारदनी पाहत आहे. वामनदेवाने सुंदर आभूषण घातलेले आहेत आणि ते इंद्राला अभय मुद्रा असं दाखवतात की घाबरू नको इंद्र, तुझ्या संरक्षणाकरता मी आहे. इंद्रांना कधी कधी भीती वाटते कोण राक्षस येतील. बरेच राक्षस स्वर्ग लोकावर चालून गेलेले, हिरण्यकश्यपू, बली महाराज. आणि कधी कधी राक्षसांनी स्वर्ग लोक, कधी कधी नाही, हिरण्यकश्यपू म्हणून जिंकलं होतं आणि देवतांना आपला नोकर बनवलं होतं. बली महाराज देवता लपून बसले होते. आजकालच्या वर्षात काय म्हणतात ते पोलिसांचे तळीपार. देवता लोकांना स्वर्ग सोडून पळावा लागतो, तो इंद्र बोलणार आहे पुढे. आणि हिरण्यकश्यपूच्या वेळी तर पळता पण आलं नाही. हिरण्यकश्यपूने सगळ्यांना आपल्या घरी नोकर म्हणून ठेवून दिलं सगळ्या देवतांना. आणि त्यांना ओढायचा पण हिरण्यकश्यपू, हे कळत नाही का सूर्यदेव चंद्र इंद्र मुद्दाहून त्यांचा अपमान करेल. तर एनिवे तर इथे आता वामनदेव ते अभय मुद्रा देतात, घाबरून तुझं संरक्षण मी करणार. आणि नारद मुनी पाहतायत इंद्र त्यांची स्तुती करतायत. आणि वामनदेवांचं जे आसन आहे त्याच्या बाजूलाच इंद्रांचं आसन आहे आणि बाकी देवता लोक तिथे आहेत. आणि शेवटी भगवंतांच्या प्रेमामुळे भगवंतांनी आपल्याला आपल्यावर केलेली कृपा, मेन कृपा काय केली वामनदेवांनी इंद्रावर? वामनदेवांचा अवतार झाला तरी कशाला? येस बली महाराजांनी, ज्यांनी इंद्रांचं राज्य हिसकावून घेतलं होतं ते राज्य परत बली महाराजांकडून घेऊन ते इंद्राला दिलं. ही त्यांची इंद्रावरची मुख्य कृपा आहे, बाकी पण आहे. तर ते बली महाराजांकडून राज्य घेऊन इंद्राला परत देण्यात आलं त्या आठवणीमुळेच इंद्राच्या डोळ्यातनं आनंद अश्रू किंवा कृतज्ञतेचे अश्रू येत आहेत. पण एक लक्षात ठेवा, इंद्रांना हजारो डोळे आहेत, कारण जो शाप आहे तो मी आता विषय घेत नाही. संपूर्ण शरीरभर त्यांचे डोळे आहेत. तर इंद्रादेवांच्या प्रत्येक डोळ्यातनं आनंदाची धारा वाहत आहे आणि ते आपल्या वामन देवांना लहान भावासारखं त्यांचा आदर सत्कार त्यांची पूजा करत आहे. आणि आनंद का होतो की कसा बाय कसं काय बरं आहे लहान भावांनी वामन देवांनी माझ्यावर प्रेम केलं, मला कृपा दिली, माझं हरवलेलं राज्य मला परत मिळवून दिलं. आणि मग असं थोडस झाल्यावर काय होतो, वामन देव उठतात आणि ते कुठेतरी जायला निघतात. इंद्र त्यांना थोडा अंतर जातात सोडायला, वामन देव जातात निघून आणि इंद्र परत. इंद्र आपल्या तासावर बसलेत, वामन देव होते तोपर्यंत, वामन देव प्रमुख होते, इंद्र त्यांच्या बाजूला बसला होता, पण सगळे लोक वामन देवांची सेवा करत होते. इंद्र आता आपल्या आसनावर बसलेत, आता त्यांच्या दरबार भरलेला आहे. अजून नारद मुनी इंद्रांना भेटायला आले नाहीत, फक्त आकाशातनं बघताय काय चालू आहे. आता इंद्र बसले, सूर्य चंद्र यम असे सगळे मोठे मोठे देवी देवता वायुदेव मरुत सगळे तिथे आता जमले दरबारात. आणि नारद मुनी आले, बघा नारद मुनींनी मुद्दामून आले नाहीत, कारण का आधी ते पाहत होते की कसं काय इंद्र आणि वामन देवांमध्ये प्रेमाचं आदान प्रदान होत आहे, म्हणून ते आकाशातनच पाहत होते. मग जेव्हा वामन देव निघून गेले तेव्हा मात्र ते आले धावत धावत, कारण की त्यांनी इंद्राचं भाग्य पाहिलेलं आहे. हा, आणि ते म्हणतात इंद्र तूच आहे जो भगवंतांचा प्रिय भक्त आहे, तुझ्यावर भगवंतांची असीमित कृपा झालेली आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं कसं तू भगवंतांची सेवा करत होता, भगवंत कसं तुझ्या बाजूला बसले होते, कसं तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते, कसं तू भगवंत तुला अभय मुद्रा देऊन ना तुला आशीर्वाद देत होते मी पाहिलेल्या डोळ्यांनी. इंद्र नाही म्हणू शकत नाही, तू भाग्यशाली आहे म्हणतात. तुझ्या दरबारामध्ये इंद्रच्या दरबारामध्ये सूर्य चंद्र यम मरुत वायुदेव अग्निदेव असे मोठे मोठे व्यक्ती बसलेत, ते तुझा इंद्र सन्मान करतायत. आणि माझ्यासारखे ऋषी मुनी, नारद मुनीचं काय नाव आहे, देवर्षी नारद, म्हणतात तुझ्या माझ्यासारखे ऋषी मुनी लोक तुझ्या दरबारात आहेत, तुझे नागरिक आहेत, म्हणजे माझ्यावर तुझं अधिपत्य आहे, मी छोटा आहे तू आमचा राजा आहे. आणि वेद आहेत शास्त्र ते तुला या त्रिलोकाचे स्वामी, कसले स्वामी, त्रिलोक. भौतिक जगतात किती लोक आहेत बरं, 14 लोक आहेत, 10 आणि 4. त्याचे स्वामी कोण आहेत ते येईल पुढे कधीतरी, ब्रह्माजी आहे. इंद्र किती लोकांचे स्वामी आहेत, त्रिलोक, भोर लोक आणि स्वर्गलोक. तेवढ्याच वैदिक शास्त्र आहे ते तुला त्रिलोकाचे स्वामी म्हणून तुझी स्तुती करत आहेत आणि म्हणतायत तू सगळ्या लोकांना त्यांचं पाप पुण्य धर्म अधर्माचं फळ प्रदान करतो. पुण्यशाली आत्म्यांनी कुठे जायचं ते तू ठरवतो, पापी आत्म्यांनी यमलोकात जायचं ते तू ठरवतो. आणि म्हणतायत शेवटी हे सगळं ठीक आहे, भगवंत नारायण तुझे लहान भाऊ बनलेले आहे, ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं भाग्य आहे का कोणतं. भगवंत नारायण तुझे लहान भाऊ बनलेत, एकाच आईच्या पोटातनं तुम्हा दोघांचा जन्म झालेला आहे, ते तुला प्रेमाने आपल्या मोठ्या भावासारखं वागवतात, तुझ्या अधिकाराखाली वागतात, ते एवढं प्रेम आहे तुम्हा दो तुझ्या. इंद्र तू किती भाग्यशाली आहे, तरी पण बघा आपण इंद्रांची थोडी चेष्टा करतो, आपण नक्कीच केली नाही पाहिजे मानवांनी. इंद्रांच्या हातून काही थोड्याफार चुका होत असतील पण आपला अधिकार नाही त्यांची चेष्टा करायला. शेवटी ते भगवंतांचे मोठे भक्त आहेत, भगवंत त्यांचे छोटे भाऊ बनलेले हेही सत्य आहे. आपण इंद्रांचं तशा गोष्टी ज्या त्यांच्या चुका झाल्या ते का बोलू शकतो किंवा कधी बोलू शकतो, एवढ्याच करता की आपण शिकायचं की तशा चुका आपण करायच्या नाहीत, कधी इंद्रांबद्दल चेष्टेने आपण बोलू नये, तो पण एका प्रकारे वैष्णव अपराध होईल. उपदेशाकरता शिकण्याकरता आपण बोलू शकतो, तरी पण त्यात पण इंद्रांबद्दल सन्मानच पाहिजे, पण आपण बोलू शकतो. ते म्हणतात नारदमय म्हणतायत तुझे छोटे भाऊ बनलेत, अर्थात नारद मुनी दरबारात आले ते इंद्राची स्तुती करतायत, पण इंद्रांना एटिकेट्स आचारसंहिता माहिती, त्यांनी ऐकलंय ते नक्कीच इंद्राला आनंदित करणार नाहीये, उलट त्याला काय म्हणूया आपण अपमानित नाही सर म्हणजे लाजवणार आहे, स्वतःची स्तुती ऐकली. पण तरी पण त्याला माहिती नारद मुनी भले माझी स्तुती करतायत, माझं पहिलं कर्तव्य काय काय बरं अंदाज त्यांचं स्वागत करणे, एवढे मोठे संत आलेत ते भले माझी स्तुती करतायत मी ते म्हणणार आहे की स्तुती कशी तुमची चुकीची आहे, पण आधी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पहिलं कर्तव्य ते नारदजींना बोलवतात, त्यांना बसवतात. नारद मुनी एवढे आनंदात आहेत, नारद मुनी खरोखर की आता मला भगवंतांची कृपा पाहायला मिळालेली आहे. एका लहान भावासारख्या भगवंत आणि नारद मुनी सॉरी भगवंत आणि इंद्रामध्ये आदान प्रदान चालू आहे, आणि ते गातायत नाचतायत जोरात वीणा वाजवत आहेत आनंदाने, आणि इंद्राची स्तुती करत जातो. पण इंद्राने त्यांना थोडं शांत केलं, बसवलं, त्याचे पाय इत्यादी धुतले. मग इंद्र म्हणतात, ओ नारद मुनी, तुम्ही गंधर्व लोकांच्या काय म्हणतात मूडमध्ये आहात, आणि गंधर्व लोकांच्या काय म्हणूया कलेमध्ये तुम्ही निपुण दिसताय. तर गंधर्व म्हणजे काय असतात, ते असे जोक विनोद करतात, आणि ती कला असते. बघा, विनोद करणे ही पण एक कला आहे. सॉरी, काही लोकांकडे असते आणि काही लोकांकडे नसते. ज्यांच्याकडे नसते ते विनोद करतात, मध्ये एकटेच असतात, बाकी त्यांना विनोद करत असते. पण काही लोकांकडे विनोद करायची कला असते, आणि त्यांनी ते असे खूप विनोदी भावनेतच ते बरेच काय काय बोलतात. तर गंधर्व लोक आहेत, त्यांची ती कला आहे विनोद करायची, कायची. जोकर, आपण थोडक्यात जोकर म्हणतो ना, सरकार म्हणजे जोकर होते पूर्वी, अजूनही असतील. तर गंधर्व लोक तसे ते जोकर असतात, ते जोक करतात, विनोद करतात. बघा, सरकार म्हणजे दोन शोच्या मध्ये तो येऊन काहीतरी जोकर असं विनोद करत असतो, विरंगुळा. तसे ते गंधर्व लोक असतात, गायतात पण, ते वाद्यवादक पण असतात. तर म्हणतात, नारद मुनी, तुम्ही त्या जोक करायच्या मूड मध्ये आहात काय? माझी स्तुती करताय आणि मी असा आहे आणि मी तसा आहे आणि मी अमुक आहे, माझ्या अशी कृपा आहे. तुम्ही खरं बोलताय का जोक करताय? म्हणजे त्याचं म्हणणे की तुम्ही जोकच करताय असं मला वाटतंय, गंधर्वांच्या मूड मध्ये आहात. आणि इंद्र आता पॉईंट बाय पॉईंट नारद मुनींचं मुद्द्याला उत्तर देणार आहे. नारद मुनी म्हटलं, इंद्र तू खूप भाग्यशाली आहे, स्वर्गाचा राजा आहे. इंद्र म्हणतात, नारद मुनी, तुम्हाला सगळं माहिती आहे, स्वर्ग लोकाचं राज्य चालवायचं म्हणजे किती जबाबदारी, किती मनस्ताप आहे, किती त्याचा त्रास आणि गुंतागुंती हे तुम्हाला माहिती आहे. नारद मुनी, भरपूर काय काय मॅनेज करावं लागतं, आणि खास मॅनेज म्हणजे असं केलं तर हा दुखवेल, तसं केलं तर ती दुखवेल, असं सगळ्यांना बॅलन्स करा. आणि मग ह्याचा हा त्रास, स्वर्ग लोक नक्कीच पृथ्वी लोकांच्या मॅनेजमेंट पेक्षा खूप सुंदर आहे. पण इंद्र म्हणतो, नारद मुनी, तुम्हाला सगळं माहिती आहे, स्वर्ग लोक चालवायचं म्हणजे त्यात किती काय काय जबाबदाऱ्या आणि आटे पिटे आहेत, आणि तुम्ही त्याला भाग्य म्हणताय माझं. तुम्ही हे जोकच ना, तुम्हाला माहिती आहे की स्वर्ग लोकाचा राजा म्हणजे किती, आणि तुम्ही म्हणता ते माझं सौभाग्य आहे. मी तर त्याला थोडस गडबडच समजतो, स्वर्ग लोकाचा राजा आहे. मग पुढे ते म्हणतायत, तुम्ही म्हणताय की तुम्ही आपल्या इच्छेने कुठेही कसंही फिरू शकता, पण विसरता काय, आम्ही कुठेही फिरू शकत नाही. देवता लोकांची भीती असते आम्हाला, देवता लोकांच्या इथे जाऊ, सॉरी, राक्षस लोकांची भीती असते, असुर लोकांची भीती असते, आम्ही कुठेही फ्रीली फिरू शकत नाही. हा तर स्वर्गात थोडंफार फिरू शकतो, पण तिथे पण भीती असते, कधी असुर लोक राक्षस लोक आक्रमण करतील, आम्हाला हकलून देतील की आम्हाला नोकर म्हणून ठेवतील, भीती आहे. मी सगळीकडे फ्रीली फिरू शकत नाही. आणि ते म्हणतायत, इंद्रा, तुझ्या दरबारामध्ये सूर्य, चंद्र, अग्नी, मरुत इत्यादी तुझे दरबारातले लोक आहेत. कधी कधी बघा, कॉलेजमध्ये एखादा असा लीडर असतो, मग त्याचा दरबार भरतो. कोण असतं त्याचा दरबार? कॉलेजचे, त्यातल्या कॉलेजच्या वर्गातले चार पाच आठ दहा मुलं, सूर्य, चंद्र, अग्नी, मरुद वगैरे असतात का त्या कॉलेजच्या दरबारात? नाही. पण इंद्राच्या दरबारात ते लोक आहेत मोठे मोठे. नारद मुनींना इंद्र म्हणतो, तुम्ही म्हणताय माझ्या दरबारात सूर्य चंद्र हे बरोबर आहे, पण तुम्ही विसरले काय, आत्ता बलीनी जेव्हा माझ्याकडून राज्य हिसकावून घेतलं, आम्ही सगळे बिचारे देवता पळून गेलो, आणि बलीनी आपल्या राक्षस लोकांना, तू सूर्य, तू चंद्र, तू अग्नी, म्हणजे आम्ही नाही आहोत, आमच्याकडून ती पोझिशन हिसकावून घेण्यात आली होती. माझ्या दरबारात तुम्ही स्तुती करताय, माझ्या दरबारात हे मोठे मोठे लोक आहेत, पण त्यांची व्हॅल्यू काय? हा, आम्हाला हकवून देण्यात आलं, मग अशा त्या मोठ्या लोकांचा उपयोग किंवा त्यांचं महत्व काय असं तो म्हणतोय. आणि पुढे तर म्हणतात की तुम्ही काय जेवता, काय खाता? वडा समोसा नाही, काय खातात देवता लोक? अमृत खातात. पण इंद्र म्हणतो, आम्ही अमृत खातो ठीक आहे, पण तुम्ही विसरले नारद मुनी, आता हल्लीच बली महाराजांनी आम्हाला हाकललं, आम्ही बाहेर होतो, निष्काशित होतो, आम्हाला खायला काय मिळत नव्हतं, आम्ही उपाशी होतो, उपाशी मृत्यूच्या दारावर आम्ही पोचलो होतो, अशी स्थिती होती. मग ते अमृत खातो त्याचा फायदा काय? आम्हाला एवढा उपास घडला, आम्ही तहानलेलो होतो. आणि ते म्हणतायत, तुम्ही म्हणता वामन ठीक आहे, नारायण काय म्हणतील, हे सगळं झालं मान्य आहे, पण महत्वाचा विषय काय, वामन ते तुमचे छोटे भाऊ येत आहेत का नाही, बाकी तर ठीक आहे, काय ते तुमचं बली महाराज आले गेले सूर्यचंद्र वगैरे, वामन ते तुमचे ते महत्वाचं आहे, वामन ते तुमचे छोटे भाऊ आहेत, ते तुमच्यावर प्रेम करतात म्हणून छोटे छोटे भाऊ तुमचे बनलेले आहेत. इंद्र म्हणतात खरं तसं नाहीये, वामन देवाने अवतार खरं माझ्याकरता घेतलेला नाही, त्यांनी बलीकडून राज्य घेतलं, ते आले माझे आई वडील, त्यांच्या भगवत प्रेमेमुळे त्यांनी अवतार घेतला. आदिती आणि कश्यप ते म्हणतात ते महान भक्त आहेत दोघे, आणि त्यांनी भगवंताला विनंती केली की आमच्या पुढे तुम्ही जन्म घ्या, आमच्या घरी तुम्ही अवतार घ्या, ते महान भक्त आहेत, त्यांनी बोलवलं आमच्या आई वडिलांनी. माझ्या आता माझ्या आई वडिलांनी बोलल्यावर वामनदेव बोलवल्यावर वामनदेव आल्यावर ते माझे छोटे भाऊ बनणारच, पण माझे छोटे भाऊ बनायला ते आलेले नाही आहेत, ते आमचे आई वडील जे आहेत त्यांच्यासाठी ते आलेले आहेत. आणि पुढे ते म्हणतायत आणि शेवटी भगवंत आले. आता इंद्रांना हे सगळं माहिती आहे. आता भक्तीचा एक गुण आहे तो तुम्ही पुढे ऐकाल, हे तर सुरुवातीची भक्ती आहे. भक्तीचा गुण असा आहे की तुम्हाला ती कधी पण भगवंतांची कृपेचा जो गुण आहे, शेवटच्या दिवशी हा विषय चर्चेत येईल, की ती आपल्याला कमीच वाटते, अजून पाहिजे भगवंतांचं सेवा, आपण खरोखर सेवा करत असू. जसं एकदा मी एकदा लेक्चर ऐकलेलं, आपण सगळे मोस्टली नियमित जप करतो आणि बरेचसे आपण 16 माळा पण जप करतोय, किंवा जे जे तुमच्या हिशोबाने करत असाल 8, 10, 12, तर खरोखर जप चांगला कसा होतोय. प्रभुपाद म्हणलेले की 16 माळा झाल्यावर आपण समजा म्हटलं की 16च का अजून 2-4 माळा का नाही, तर समजा की तुमचा जप चांगला होतोय. जसं गुलाबजाम छान झाले असतील, आपण 2 खाल्ल्यावर आपण काय म्हणतो, अभिषेक 2च का अजून 2-4 का नाही, म्हणजे गुलाबजाम छान झाले. मी एकदा गेलेलो, त्यांनी ते गुलाबजामचे ट्रायल केले होते, आणि दुसरीकडे मी एकदा गेलेलो तर त्यांनी एक पदार्थ वाढला मला, म्हटलं हे काय आहे, म्हणत प्रोजी तुम्हीच ओळखाण, तुम्हीच नाव द्या त्या पदार्थाला. म्हटलं तुम्ही बनवायचा तरी काय प्रयत्न केला, ते पण तुम्हीच ओळखा म्हणतोय. मी काय बनवायचा प्रयत्न केला ते, मग मी म्हटलं वाढू ना, मग असं म्हटलं म्हणते वाढू ना, मला ते म्हणते प्रोजी वाढू ना, म्हणलं एवढूच असतो काय ते माहित नाही, तर नाव पण तुम्हीच सांगा, मी काहीतरी बनवायचा प्रयत्न केला, ते काहीतरी असं विचित्र आलेलं आहे. म्हटलं गोड आहे का तिखट आहे ते पण तुम्हीच ठरवा, म्हणतात खाऊन जाणार. एनिवे, तर आपण म्हणूया जे वामन देव आहेत, भगवंतांच्या भक्तीची सेवेची कृपेचा हे मेन गुण आहे की ते आपल्याला कमीच वाटते. जप हे खरा चांगला असेल तर जप हा कमीच वाटतो, अजून का नाही कथा, अजून का नाही सेवा, अजून का नाही, तर आपल्याला खरोखर त्याचा गोडवा अनुभवतोय. तर इथे ते म्हणतायत की शेवटी भगवंत का, म्हणून इंद्रालाही वाटते की आपल्यावर कृपा कमी आहे. सगळ्यांवर कृपा भरपूर आहे, ब्राह्मणावर पण होती, त्या राजावर पण होती, इंद्रावर पण आहे, पण हे भक्तीचा स्वभाव आहे, अगदी राधाणीपर्यंत तो जाणार आहे की आपल्यावर कृपा कमी आहे असंच वाटतं. आणि मनुष्याला भरपूर मिळाली असते तरी ती अजून भगवंतांची सेवा मिळावी असं वाटत असतं, हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून ते काय आपले तुकाराम महाराज, सनातन गोस्वामी म्हणतायत की तुमचं नाव मी अखंड घेत आहे. एनिवे, तर आपण पाहतोय ते म्हणतायत की भगवंत माझे भाऊ बनले तुम्ही म्हणताय, पण भगवंत नाही बनले हो, स्वतः भगवंत नाही बनले, त्यांचं अंश कला. आता हे करता तुम्हाला अंश कला म्हणजे माहिती पाहिजे काय, पण तो विषय आजचा नाही. भगवंतांचं एक अंशिक विस्तारित रूप हे वामनदेव आहेत, तेवढे भगवंत स्वतः आले नाहीत, फक्त त्यांनी एक विस्तारित रूप वामनदेवाच्या रूपात ते माझ्याकडे आले. तेवढं पण आपल्यासाठी भरपूर भाग्य, विस्तारित रूप असो अविस्तारित रूप असो, कोणतेही रूप आपले छोटे भाऊ झाले तर हरी बोल बस झालं. पण हे भगवंतांच्या कृपेचा हा स्वभाव आहे, आणि नम्रतेच्या मुळेही असं होत असतं. तर इंद्र म्हणतात ते बनले, पण ते फक्त विस्तारित रूप आहे. आणि म्हणतायत की त्यांनी नाही का तुमचं अभय केलं, संरक्षण केलं, बघा हे हा क्षत्रियांचा मुद्दा आहे. कलियुगामध्ये आपण ब्राह्मणही नाहीत, वैश्यही नाहीत, क्षत्रियही नाहीत आणि शूद्रही नाहीत. तुम्ही कोण स्वतःला तसे समजत असाल तर क्षमाचार, पण आपण ते नाही आहे. आपल्याकडे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचे आणि शूद्रांचे पण गुण नाही आहेत, एखाद दोन गुण असतील थोडेफार तर शूद्रांचे आहेत. कारण का बघा, वैदिक शास्त्र सांगतात ते जॉब करतात ते शूद्र व्यवसाय. अर्थात आम्ही जॉब करत नाही, आम्ही वैश्य दुकान आहे, आम्ही बिझनेस करतो. अर्थात बाकी पण लक्षण आहे, हा पहिला लक्षण आहे. जे खूप सर्वांशी उपभोगांशी आसक्त आहे ते पण, मग जे दारू पितात मांसाहार करतात हे पण शूद्रांचं लक्षण झालं. तर कलियुगात आपण सगळे शूद्रच आहोत, भरपूर तो विषय नाहीये, आपण सगळे आहोत. तर इथे आपण ते म्हणतायत की बघा, क्षत्रिय लोकांचा तो मूळ, आपण क्षत्रिय नाही आहोत म्हणून तो मूळ आपल्याला कळू शकणार नाही. हे उदाहरण देतो, पहिले तर काही लोक आपल्या वचनावर जगणारे होते आणि ते वचन पूर्ण नाही झालं तर आपला प्राण त्यागेल, पण वचन पूर्ण करणार. आपण तसे नाही आहोत म्हणून आपण शूद्रांपेक्षा खाली आहोत. आपण पाहतो जे ब्राह्मण होते ते खरोखर जे क्षत्रिय होते, त्यांनी एकदा वचन दिलं की ते पूर्णच करणार काही झालं तरी. आणि खरोखर आपण कसे आहोत, बरेचदा आपण समोरच्याला वचन देतो आणि आपल्याला माहिती आहे ते मी पूर्ण करणारच नाही. हा तुला काय 100 दिवसांनी देईन, 2 दिवसांनी फोन स्विच ऑफ करून ठेवून देतो. आपण वचन देतो ते पूर्ण करत नाही, एवढं तो लांबचा विषय. आपण वचन देतानाच आपण ठरवले असतं की हे वचन पूर्ण करायचं नाही. आता अशा वृत्तीमुळे आपल्याला हे कळणार नाही की बाबा तुझं वचन तू पूर्ण करू शकणार म्हणून तू प्राण त्यागायचा. जसं अर्जुननी वचन घेतलेलं, उद्या रात्रीपर्यंत जयद्रथला मी मारलं नाही तर मी प्राण त्यागून देईन. आपण म्हणून वेळ आहे, परवा मार, उद्या नाही मारू शकत, परवा मार. कारण का आपल्याला तो स्वभाव गुण नाहीये खरोखर क्षत्रियांचा ब्राह्मणांचा, म्हणून ते आपल्याला कळणारच नाही की असं काय बाबा एवढं काय कॉम्प्लेक्स नाही झालं तर उद्या तू परवा करून टाक. आपण बिलो शूद्र म्हणून हे आपल्याला कळू शकत नाही. पण इथे इंद्र जे जसं, हा मी सांगतोय अजून उदाहरण, पांडव पण क्षत्रिय होते, कौरव आणि पांडवांमध्ये ते राज्याकरता थोडस चालू होत आणि पांडवांच्या वतीने कृष्ण भगवंत गेले होते 5 गावं तरी द्या म्हणून. त्याच्या इथं समाजात दुर्योधन एका ठिकाणी म्हणतो, तुम्ही हक्काने 5 गावं मागत असाल ना तर मिळणार नाही, तुम्ही भिक्षा मागा तर मी संपूर्ण राज्य देऊन टाकेन तुम्हाला. म्हणजे क्षत्रिय जो आहे तो कधी भिक्षा मागू शकत नाही. भीम आहे तो कधी, तसं तो इथे गेलेला कुठे, त्या द्रौपदीने हिमालयात, द्रौपदीने ते एक ते सुगंधित फूल आलं उडून वाऱ्याने, तर द्रौपदीने विनंती केली, मग भीम गेला, तिथे गंधर्व लोक होते. मग तो गंधर्व म्हटला, थांबा पुढे जात आहे, पुढे जात आहे मी ते फुलाला जातोय, अरे आमची परवानगी घेतल्याशिवाय जायचं नाही. तो म्हणतो आम्ही मागाय कोणाला मागत नाही, युद्ध कर नाही तर जाऊ दे, परवानगी वगैरे आम्ही घेत नाही, डायरेक्ट युद्ध कर काय ते बघूया. हा क्षत्रिय मूळ आहे. आता आपण कलियुगातले क्षत्रिय नाही होत, आपण म्हणू हे त्याचे फूल पाहिजे, हे मिळणार नाही, द्या ना थोडस. कलियुगात आपण क्षत्रिय नाही होत, आपण कोणाच नाही होत, शूद्र जेमतेम थोडेफार होत का त्याहीपेक्षा बिल होतो. तो भीम म्हणणार मागणार बिगणार नाही म्हणून त्या दुर्योधनला माहिती आहे क्षत्रिय पांडव ते मागणार नाहीत, म्हणून तो म्हणतो तुम्ही मागा भिक्षा मागा अख्खे राज्य देऊन टाकतो. पण तुम्ही म्हणत असाल की आम्ही पण पांडव आहोत आम्हाला 5 गावं तरी द्या हिस्सा म्हणून, हिस्सा म्हणून म्हणत असाल तर युद्ध, पण भिक्षा मागत असाल ए देऊन टाक रे बाबा काय तर मग घेऊन टाक खरंच. दुर्योधन पण त्यामुळे दान, नंतर क्षत्रियांचा तो मूळ आहे. त्याचप्रमाणे तेव्हा क्षत्रियांचा मूळ आहे की आपण भिक्षा मागून आपण घेतलं म्हणजे तुझ्यात काही लाजबीज आहे का नाही, तू दुसऱ्याकडे भिक्षा मागून ते उपभोगतोय, यू आर एन्जॉईंग दॅट. तर हा पॉइंट मी का म्हणतोय, इंद्र काय म्हणतात, शेवटी बलीने आम्हाला मदतीला, बलीने वामनदेव आमच्या मदतीला आले पण त्यांनी काय केलं, म्हणजे इंद्र पण एक क्षत्रिय मूळमध्ये आहे तर त्याची अपेक्षा होती की वामनदेवानी बली महाराजांना युद्धामध्ये हरवावं आणि मग ते राज्य, यस मग ते आमच्याकडे क्वालिफाईड आहे. पण बली महाराजांना काय केलं, वामनदेवांनी युद्धात नाही हरवलं, उलट प्रेमामध्ये थोडस शब्दांमध्ये फसवून ते राज्य घेऊन टाकलं आणि ते राज्य उपभोगणं हे क्षत्रियांकरता बिलो स्टँडर्ड आहे. एका प्रकारे तो अपमान आहे, जसं भीम म्हटला मागून बिगून घेत नाही तो माझ्याकरता अपमान आहे. आता आपल्याकडे तेवढी ताकद पण नाही, आपल्याकडे तेवढा अहंकार पण नाही. पण भीम म्हटला मी मागून घेणार नाही फोन, मी विदाऊट परवानगी देणार नाही, ते युद्ध करू लागला काय प्रॉब्लेम असेल. इंद्र पण त्या क्षत्रियामुळे शेवटी तो राजा आहे, भले देवता आहे पण तो राजा आहे. भगवंतांनी मागून घेतलं बलींकडून किंवा फसवून घेतलं आणि मग ते मला राज्य करायला दिलं ते इंद्राकरता थोडस अपमानास्पद होत. म्हणून तो इंद्र म्हणतो की तुम्ही म्हणताय वामनदेवांनी कृपा केली पण ती कृपा नाहीये हो, त्यांनी तर ते मागून घेऊन राज्य मला दिलं. आणि पुढचा विषय वेगळा आहे तो आहे ते नाही तो पुढे येणार आहे. त्यांनी काय केलं असं वाटलं बघा आता काय झालं, बलींनी राज्य जिंकलं होतं, वामनदेव आले त्यांनी ते राज्य बलींना बंदिस्त केलं, तीन पाय भूमी वगैरे, आणि ते राज्य इंद्राला दिलं. आपल्याला वाटेल वा इंद्रावर किती कृपा केली, पण खरं बली महाराजांना डबल फायदा झाला. मिळाले स्वर्ग घेऊन इंद्राला दिलं तरी पण डबल फायदा झाला बली महाराजांना. कसं काय, आत्ता वामनदेवांनी बली महाराजांना सुतल लोकात पाठवून दिलं खालच्या लोकात, पण तो सुतल लोक आहे तो इंद्र लोकापेक्षा जास्त ऐश्वर्यशाली. दुसरा विषय, वामनदेव बली महाराजांच्या इथे जास्त वेळ किंवा कायमचे राहतात, इंद्राकडे कधी कधी मध्ये अध्येच येतात, स्वर्गलोकात येतात पण आपण जसं ऐकलं असतं मध्ये अध्ये. वामन बली महाराजांबरोबर जास्त वेळ राहतात, एका प्रकारे इंद्राचं चिटिंगच झालं. आणि तिसरा विषय, नेक्स्ट इंद्र बली महाराज बनणार आहे, म्हणजे बली महाराजांना सुतल लोक पण मिळाला, भगवंतांचा संघ पण मिळाला, आणि पुढचं इंद्रपद पण मिळालं, आणि या इंद्रांना फक्त स्वर्गलोक जो गेलेला तो परत मिळाला, बाकी काय मिळालं नाही. या हिशोबाने ते म्हणतात की एका प्रकारे बली महाराजां वामनदेवांनी आम्हाला ट्रिक केलं, मला माझं राज्य परत केलं ते पण जिंकून नाही परत केलं, म्हणजे आमच्याकरता ते अपमान झालं. आणि बली महाराजांना खरं वाटलं की बली महाराजांकडून राज्य काढून घेतलं पण त्यांना डबल कृपा दिली. तर म्हणतात की ह्याच्यामुळे आपण करू शकतो की माझ्यावर काय जास्त भगवंतांचं प्रेम नाहीये, ते माझ्या आई वडिलांमुळे ते आलेले आहेत माझ्याबरोबर, असं ते इंद्र म्हणतायत. आणि ते म्हणतायत की ओके, आणि तुम्हाला तुम्ही म्हणतात आम्ही सत्वगुणात आहोत, तुम्हाला माहित नाही कधी काही देवता लोकांमध्ये पण कॉम्पिटिशन असते अप्सरांकरता वगैरे, काही उपभोगांकरता पोझिशन करता, कधी कधी नेहमी नसते. तुम्ही म्हणताय सत्वगुणात आमच्यात किती कॉम्पिटिशन वगैरे असते, हे काय सत्वगुणाचं लक्षण नाही. आणि तुम्ही म्हणताय की आम्ही पाप कार्य करत नाही, पण नारदमुनी विसरले का ते वृत्रासुराच्या आधी तो विश्वरूप होता आणि तो यज्ञ करत होता, पण आम्ही त्याला यज्ञाला सेवा दिलेली, पण विश्वरूप नात्यातनं एका साईडनी असुरांशी पण संबंधित होता, एका साईडनी देवतांशी पण, तो यज्ञ करताना देवतांकरता स्वाहा करायचा आणि गपचूप असुरांकरता पण स्वाहा करायचा, तो ब्राह्मण होते यज्ञ करत होते. आणि इंद्र म्हणतो मला तेव्हा हे कळलं नाही का मी त्या विश्वरूपला मारूनच टाकलं, पाप केलं, ब्राह्मण हत्या केली, आणि त्याकरता इंद्रांना पापाचं भागीदार सहन करावं लागलं, पाप त्रास लागला, ते पळाले, तो गोष्ट खूप मोठी आहे ज्यांनी ऐकली त्यांना माहिती असेल. एवढंच आम्ही पाप करत नाही असं तुम्ही म्हणताय, पण कधी कधी मानवांपेक्षा नक्कीच कमी, पण पाप करत नाही असं नाही आहे, पाप होत आहे आमच्या हातून. आणि पुढे ते म्हणतायत आता इंद्रांना थोडस अजून सिरियस आपल्या अयोग्यता सांगतो, हे सगळे छोटे छोटे अयोग्यता होता. वामन ते माझे भाऊ आहेत नारद मी तुम्ही म्हणताय, पण बघा भगवान कृष्ण काय केलं, आमच्या इंद्र लोकातला सुधर्मा राजगृह सभागृह बघा, वरच्या म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमधलं एखादं काहीतरी असं हाय फाय चांदीचं भांडं घेऊन झोपडीत नेऊन ठेवलं तर ते हॉटेलचा अपमान आहे. एकदा एक सांगतो, आपला चौपाटी एरिया आहे ती थोडी मुंबईतली कॉस्टली एरिया जिथे आपलं मंदिर आहे, महाग जमिनी घर फ्लॅट खूप महाग असत. तर आमचे एक भक्त मी नाव घेत नाही, ते बोरविले राहतात, तिथे थोडस स्वस्तातली घर असतात, म्हणजे लोअर मिडल क्लास मिडल क्लास इव्हन हायर मिडल क्लास, पण चौपाटी एरिया म्हणजे एकदम खूप अतिश्रीमंतांचा तो एरिया आहे. तर एक भक्त होते ते बोरविले राहायचे, त्यांची इच्छा झाली की मंदिर आपण फ्लॅट घेऊया एका तो विकून, तिथे एक बिल्डिंग बनवत होती त्याच्या ऑफिसमध्ये ते गेले, म्हणजे चौकशी तर करू कितीला फ्लॅट आहे, झेपत असेल तर विचार करू नाही तर जाऊ दे. ते ऑफिसमध्ये गेले, त्या बिल्डिंग जिथे बनवत होती नवीन एकदम त्या खाली ऑफिस त्यांनी उघडलं होतं बुकिंग करता, तिथले मॅनेजर बसला होता हे प्रोजी गेले, म्हणताय काय पाहिजे फ्लॅटची चौकशी करायला हवे, माझी इच्छा आहे ते फ्लॅट विकत घ्यायला. अच्छा तुम्ही आत्ता कुठे राहता, ते म्हणतात बोरिले राहतो, म्हणतात तुमचं काम नाही तुम्ही जावं म्हणता, तुम्ही बोरिले राहता म्हणजे तुम्ही इथे एंट्री घेऊ नका, आमच्याकडे एंट्री घेणार आहे कोण जे वरळीला राहतात, जे कोणीतरी बीकेसीला राहतात त्यांनी काहीतरी, मी कसं म्हटलं लेवलनुसार प्रगती करायची असते. बोरीलीवरून डायरेक्ट घ्यायचे शक्य नाही. स्लोली बोरीलीवरून अंधेरी, अंधेरीहून बांद्रा, बांद्रावरून थोडं हे वर्णी वगैरे, मग तुम्ही आमच्याकडे हरिबोल केलं. त्यांना माहिती हा फुकटचा आपला वेळ घालवणार याची काय योग्यता नाहीये, एवढे पैसे द्यायचे तरी सर म्हणणार उसने मेरको बोला बोरीली में रहता है सुन के उसने मेरको बोला तुम चले जाओ. आप पुढे काय बोलायलाच तयार नाही, फ्लॅट दाखवायला नाही, एरिया नाही, किंमत नाही, कुठं तुम्ही चालला. तर या प्रकारे आपण पाहतो वरून एकदम एखाद्या वरच्या लेवलची गोष्ट खालच्या लेवलला आणली तर त्या वरच्या लेवलचा अपमान आहे. इंद्राला वाटतं हा जो सुधर्मा राजगृह होता, दरबाराचा गृह होता, तो आमच्या स्वर्ग लोकातल्या भगवंतांनी काय केलं त्याला पृथ्वीवर नेऊन ठेवलं, म्हणजे एका प्रकारे स्वर्गाचा अपमान झाला तो खालच्या लेवलला. आणि नुसतं सुधर्मा नव्हे तर ते पारिजात वृक्ष पण. इंद्र म्हणतो तुम्ही म्हणताय माझ्याकडे भगवंतांची कृपा आहे, पण तुम्ही विसरले का जेव्हा हे सगळं भगवंत घेत होते मी भगवंतांना विरोध केला, मी भगवंतांशी युद्ध केलं, ही काय कृपा आहे भगवंतांची? मी काय चांगला भक्त नाही, मी भगवंतांशी युद्ध केलेलं आहे. आणि म्हणतायत तुम्हाला माहित नाही भगवंतांनी माझी इंद्रपूजा कॅन्सल करून टाकली. आणि मी किती इंद्र तर हा पुढचा अपराध ना इंद्र बोलत नाही लाजतोय, कारण तो एवढा मोठा अपराध होता. इंद्र तो बोलायला लाजतो की मी वृंदावनला नाश करायचा प्रयत्न केला माझ्या भगवंतांच्या वृंदावनला. इंद्र बोलत नाही, तो लाजतो, अडखळतो. तो फक्त एवढंच म्हणतो की ते भगवंत ज्यांची माझ्या कृपा आहे तुम्ही म्हणताय त्यांनी माझी इंद्रपूजा बंद करून टाकली. ते पुढचं मागचं बोलायला त्याला लाज वाटते का बंद केली, कारण का मी म्हणजे बंद केल्यावर मी पुढचं बोलतच नाही की मी गोवर्धन वृंदावनावर पाऊस पडला मारायचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. आणि ते म्हणतायत महाभारतात एक गोष्ट आहे तुम्हाला माहिती असेल तर, एकदा अग्निदेवांना थोडस डायजेशनचा प्रॉब्लेम झाला होता. आपल्या पोटात अग्निदेव असतो, अग्नी असते, अग्निदेव नाही. तर त्यांच्या उपचाराकरता अग्निदेव मोठे आहेत, त्यांना एकदा अग्नी प्रज्वलित करायला वनच जाळत होतो, मोठं वन. कधी कधी फॉरेस्ट फायर होतात बघा भारतात थोडं कमी, भारत हा वडवा म्हणतो. तर एकदा भगवान कृष्णांनी अग्निदेवांना सोय करण्याकरता एक वन जाळायचं ठरवलं. आणि इंद्र म्हणतात कोणतं वन जाळायचं ठरवलं? माझं प्रिय खांडव वन. इंद्रांचं वन होतं खांडव वन, इंद्रांना प्रिय होतं. आणि भगवंतांनी ते अग्निदेवाकरता ते जाऊन टाकलं. इंद्र म्हणतात ती कशी बाहेर कृपा. आणि ते म्हणतात त्याच्यापेक्षा पुढचा महत्वाचा विषय काय, ते वन कसं जाळलं? माझा मुलगा अर्जुन त्यालाच सांगितलं हे वन जाळ अग्निदेवन करता. ही कशी काय माझ्यावर कृपा म्हणतात इंद्र. तुम्ही म्हणताय माझ्यावर कृपा आहे, पण ते काय असं शक्य दिसत नाही. तर मी जसं म्हटलं आपल्या स्वतःवर असंतुष्ट राहणे की मी भक्तीमध्ये अजून खूप प्रगती केली आहे, आपल्या असं वाटलं की आता मी भक्तीमध्ये बऱ्यापैकी प्रगती केली आहे, तर तो खूप मोठा भ्रम आहे, खूप चूक आहे. माझ्यावर भगवंतांची कृपा कमी आहे हे स्वाभाविक आहे. प्रत्येक जो भक्त आहे तो तसंच बोलणार आहे नारद मुनींना भेटणारा. हा इथे काय मी का बरं इथे नोट केलंय, सनातन गोस्वामी एक फार महत्वाचा मुद्दा सांगतो. साधारणपणे प्रत्येक भक्त जे नारद मुनींना भेटणार आहे तो हेच म्हणणार आहे की कसं काय माझ्यावर भगवंतांची कृपा कमी आहे या नाही आहे. पण कधी कधी काही भक्त भक्तांची स्तुती केल्यावर ते असा विरोध करणार नाही. इथे लिहिलंय काही भक्तांची स्तुती केली सहसा भक्तांना नम्र वाटतंय ते असं म्हणतील की नाही नाही हे चुकीचं आहे. पण कधी काही परिस्थितीमध्ये असा भक्तांनी त्याला विरोध, कारण की ते सत्य आहे. जसं प्रल्हाद महाराजांकरता नरसिंहदेव आले हे सत्य आहे, नाही म्हणू शकत नाही. इथे तर इंद्र म्हणतात की आईबाबांकरता प्रल्हाद तसं म्हणणार आहे. तर कधी कधी काही भक्त आपल्या स्तुतीचा विरोध करणार नाहीत आणि त्याकरता त्या भक्तांचं दोष नाही आहे. इथे ते वॉर्न करतात भक्त हे स्वाभाविकपणे नम्र आहे, स्वाभाविकपणे ते स्वतःची स्तुती ऐकत नाहीत किंवा आपली स्तुती खोटी असते त्यांना ते पटलेलं असतंय चुकीची आहे. पण कधी कधी काही भक्त आपली स्तुती ऐकून घेतील आणि त्याकरता त्या भक्ताचा पण दोष काढला नाही पाहिजे असं आपल्याला इथे सनातन गोस्वामी सावधान करत आहे. कारण काय ऐकल्या तुम्ही म्हणाल हा भक्त आपली स्तुती ऐकून घेतोय, तर असं सावधान करत आहे. तर ओके तर पुढे ते म्हणतायत अजून जेव्हा वृत्रासुरला मारायची वेळ आली होती तर तो वृत्रासुर होता तो सर्वात शुद्ध भक्त होता पण राक्षस घरात होता आणि त्यामुळे तो कधी कधी किंवा बरेचदा राक्षसी कार्य करत होता. एकदा काय केलं जेव्हा हे सृष्टीची निर्मिती होत होती आणि ब्रह्मदेव स्वर्ग पर्वत असे सगळे बनवत होते समुद्र वगैरे तर वृत्रासुरने काय केलं सगळ्या समुद्राचं पाणी चोरून एका ठिकाणी डोंगरांच्या मध्ये साचवून ठेवलेलं असा त्रास दिलेला वृत्रासुराने. भले तो भक्त होता तर हा मोठा भक्त आहे त्याला भगवंत मारणार नाही. राक्षस लोकांना भगवंत मारतात. इथे हा राक्षसाच्या घरात आलेला आहे जसं प्रल्हाद महाराज पण असुर कुळात होते तर वृत्रासुर पण असुर कुळात आहेत मग त्याला मारायचं कोणी. इंद्र म्हणतात तसली कामं भगवंत मला देतात. भक्तांना मारायची शुद्ध भक्तांना मारायची भले ते असुर कुळात जन्मालेले आहेत पण वृत्रासुर वगैरे असे कोण असतात ना शुद्ध भक्त आहेत पण राक्षस कुळात आहेत असुर कुळात आहेत त्यांना मारायची कामं भगवंत मला देतात जी बाकी कुणाला द्यायची नसतात. मग तुम्ही कसं काय म्हणताय की भगवंतांची कृपा माझ्यावर आहे आणि ते म्हणतायत की नारद मुनी म्हणतील ते सगळं जाऊ दे ते काही असे ना पण वामनदेव तुझी सेवा तर स्वीकारतात ना हे बाकी सगळं वृत्रासूर अमुक तमुक सगळं बरोबर आहे गोवर्धन मध्ये तुझा काय पूजा थांबवली वगैरे वगैरे. तर इंद्र दोन पॉईंट सांगतात म्हणतात एक तर ते माझी पूजा नाही स्वीकारत म्हणजे स्वीकारतात पण ते माझ्यामुळे नाही माझ्या आईबाबांमुळे आणि दुसरं भगवंत काय म्हणतायत ठीक आहे रे बाबा भगवंतांच्या लीला ह्या आपल्याला कळण्याच्या पलीकडे आहे भगवंत तुझ्याकडे आहे तुझ्या समोर आहे. इंद्र काय म्हणतात मान्य हे जे भगवंत जे काय करतायत ते मी सगळं सहन करतो. बली महाराजांकडून ट्रिक करून आम्हाला राज्य दिलं त्यामुळे आमच्या क्षत्रियांचा अपमान झाला आणि वृत्तासुराला मला सांगितलं गोवर्धन पूजा हे केली सगळं मी सहन करेन पण कमीत कमी भगवंतांनी माझ्याकडे कायमचं तरी राहावं ना असं इंद्राचं म्हणणं. भगवंत माझ्याकडे कायमचं राहणं असतील तर हे सगळं मी सहन करायला तयार आहे पण भगवंत माझ्याकडे फक्त काही क्षणाकरता असतात काही मिनिटांकरता मे बी एखाद दोन तासांकरता येतात थोडस राहतात आमची सेवा घेतात आणि निघून जातात. आणि इंद्र म्हणतो आता भगवंत राहत तर नाहीतच ते कुठे आहेत हे आम्हाला कळत नाही. उदाहरण घ्या आता कुठे मला माहित नाही ते श्वेतद्वीप मध्ये आहे इंद्र म्हणतो का वैकुंठ लोकात आहे का रमाप्रिया धामात आहे का इंद्र लोकात आहे का म्हणतो असं आम्ही थोडंफार ऐकलंय की आता कुठे आहेत ते भगवंत ही घटना घडताना कुठे पृथ्वीवर. तर इंद्र म्हणतो असं आम्ही ऐकलंय की पृथ्वीवर भगवंत आहेत पण ते पृथ्वीवर पण नक्की कुठे आम्हाला कळत नाही ते वृंदावनला आहेत का द्वारकेला आहेत का सांदीपनी मध्ये आश्रमला आहेत का मथुरेला आहेत. म्हणतो भगवंत तर आमच्याकडे राहतच नाहीत. इंद्र म्हणतो मी सगळं सहन करायला तयार आहे जर भगवंत माझ्याकडे कायमचे राहिले तर. पण भगवंत कायमचे तर राहतच नाहीत भगवंत कुठे आहेत हेही मला माहीत नसतं. जेव्हा भगवंत मोशन लीला म्हणजे कृष्ण भगवान आपलं लीला संपून भगवत धामात जाणार होते तेव्हा सगळे देवता लोक आकाशमध्ये जमले होते आणि त्यांना सुनिश्चित करता येत नव्हतं की भगवंत कोणत्या मार्गाने जाणार. त्यांना खरोखर देवता लोकांना हे कळत नाही की भगवंत आत्ता कुठे आहेत किंवा ते कोणत्या मार्गाने जात आहेत ते हे कळायच्या त्यांच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे असतं देवतांच्या. तर इंद्र तेच म्हणतो की नक्की कुठे भगवंत आहेत ते कायम माझ्याकडे राहिले असते तर बरं होतं मी बाकी सगळं सहन केलं असतं मान्य केलं असतं भगवंतांची माझ्यावर कृपा आहे. आणि वामनदेव म्हणतात आपल्या बोली भाषेत वामन किंवा थोडस हायर भाषेत बोलतो बोली भाषेत मस्करी झाली हायर भाषेत थट्टा बरोबर ना थट्टा शब्द. अरे म्हणतात तुम्ही म्हणताय कृपा केली पण वामनदेव माझ्याशी कशी थट्टा करतात ते बघा. जेव्हा वामनदेव येतात आणि मग जातात तेव्हा असे ते जातात वामनदेव माझी इच्छा नसते त्यांनी जावं माझी इच्छा असते त्यांनी इथेच राहावं मी त्यांची सेवा करावी. वामनदेव दोन पावलं जातात आणि परत येतात आणि काय सांगतात ऐका मी नसताना ते शंकर आणि ब्रह्माजींची सेवा कर, हा ते माझ्यासारखेच आहे. मला भगवंतांची सेवा करायची आहे. एका हिशोबाने तिघे गुणावतार ते मान्य आहे, पण शेवटी शंकर आणि ब्रह्मा हे काही भगवंत नव्हे. म्हणजे हे थोडस योग्य नाही, अयोग्य आहे आणि बरोबर आहे. पण वामन ते मुद्दाहून येऊन सांगतात, हे मी जातोय, हा मी नसताना तू ब्रह्माजी आणि इंद्रांची सेवा कर, आणि त्यांच्या आदेश आहे म्हणून मी करतो. पण ब्रह्माजी आणि इंद्रांची सेवा, पण हे माझी ती मस्करी करतायत, माझी थट्टा करतायत असं ते म्हणतायत. आणि शेवटी इंद्र हे कबूल करतायत की भगवंत माझ्याकडे नाहीच आहे. नारद मुनी म्हणतील, मग तू इंद्र भगवंत तुझ्याकडे येत नाही, ते स्वर्गलोकात कमी असतात, तर तू भगवंतांबरोबर जाऊन राहा. त्याला काय भगवंतांनी नाही म्हटलंय का? पण इंद्र म्हणतो मी जाणार तरी कसा, तरी मी ऑलरेडी कारण बोललो, का जाणार कसा, भगवंत कुठे आहेत हेच मला कळत नाही. स्वर्गात आहेत, श्वेतद्वीप मध्ये आहेत, का वैकुंठात आहेत, का पृथ्वीवर आहेत, का द्वारकेत आहेत, मला कळतच नाही भगवंत कुठे. त्यांचे ते हालचाली एवढ्या अशा गुप्त आणि रहस्यमय आहेत, मी कसं जाणार त्यांच्यावर राहिलं. आणि शेवटी इंद्र म्हणताय की बघा काय आहे, माझ्यापेक्षा उत्तम भक्त तुम्हाला सांगतो, जास्त लांब जाऊ नका. नारद मुनी तुमच्या घरातलेच एक व्यक्ती माझ्यापेक्षा उत्तम भक्त आहे. तुम्ही फिरताय पृथ्वीवर, प्रयाग मध्ये, दक्षिण भारतात, स्वर्ग. तुमचे वडील कोण? वडील नारद मुनींचे? अरे हा, ब्रह्माजी. ओ ब्रह्माजी एकदम उत्तम भक्त आहेत, त्यांच्यावर भगवंतांची खूप कृपा आहे. ब्रह्माजी कोण आहेत? डायरेक्ट भगवंतांचे पुत्र स्वयंभू, गर्भशाही विष्णूंच्या नाभिकन कमळ जे आलं त्यातनं ब्रह्माजींचा जन्म झाला. सर्वात पहिले व्यक्ती भौतिक जगतातले डायरेक्ट भगवंतांच्या नाभिकमळातनं जन्म. आणि भौतिकरित्या बोलायचं तर ते म्हणतात ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये, एका दिवसामध्ये माझ्या शरीरात 14 इंद्रिय येतात आणि जातात. इंद्राचा काळ किती म्हटलं होतं? 72 महायुग. आणि ब्रह्माजींचा एक दिवस आहे 1000 महायुगांवडा, म्हणजे 14 इंद्र येतात आणि जातात. म्हणतोय तुम्ही नारद म्हणजे तुम्ही मला म्हणताय मी अमर आहे, एवढा मोठा जगतो. अरे ब्रह्माजींच्या एका दिवसात 14 इंद्र येतात आणि जातात. ब्रह्माजींच्या आयुष्यात 500,000 इंद्र येतात आणि जातात. एका दिवस गुणिले 30 गुणिले 12 गुणिले 100 असं केलं होतं. म्हणजे ब्रह्माजींचं आयुष्य किती विचार करा. इंद्र म्हणतो ती खरी कृपा आहे. मी तर थोडस पाप पुण्याचं हिशोब देतो, लोकांना पुण्याचं फळ देतो, पापाचं फळ देतो. ब्रह्माजी क्रिएटर आहेत, ह्या सगळ्याची निर्मितीच त्यांनी केली आहे. आणि ते एका प्रकारे मेंटेनर पण आहेत, म्हणजे ठीक आहे विष्णू मेंटेनर आहेत, पालनकर्ता आहेत, निर्माता ब्रह्माजी आहेत आणि विनाश करणारे शिवजी आहेत. पण ते म्हणतात ब्रह्माजी ही थोडस पालन करण्यामध्ये त्यांचा हातभाग असतो, असं नाही की निर्माते केले आणि ते बसले. जसं पुढे काय प्रॉब्लेम आला तर देवता लोक ब्रह्माजींकडे येतात, बघा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, म्हणजे पालन करणे, मेंटेन करणे. त्यात भले भगवंतच करतायत पण ब्रह्माजींचाही त्यात हातभार असतो. आणि विनाश ते कसं काय बरं? विनाश कसा? जेव्हा ब्रह्माजी रात्री झोपतात, दिवस झाल्यावर रात्र होत ब्रह्माजींची, जी काय मोठी 1000 महायुगानंतर जेव्हा ब्रह्माजी रात्री झोपतात तोपर्यंत स्वर्ग लोकापर्यंत विनाश होतो. ब्रह्माजी रात्री झोपले की स्वर्ग लोकापर्यंत ते गर्भोदक सागराचं पाणी वाढतंय आणि विनाश होतो, नाश होतोय स्वर्गलोक. पृथ्वी तर होतेच, वरचं बोर लोक आणि स्वर्ग लोकही नाश होतो. तर त्या प्रकारे ब्रह्माजी विनाश पण करतात, भले तो फायनल प्रलय नसतो पण मधले अधले प्रलय असे ब्रह्माजींच्या हातून होत असतात. म्हणून इंद्र म्हणतात ब्रह्माजी निर्माता आहेत, पालन करता आहेत आणि विनाश करता पण आहेत. मी तर त्यांचा विनाश म्हणजे त्यांनी विनाश केला तर मी संपूनच जाईल, माझ्यासमोर ते खूप मोठे आहेत. आणि म्हणतायत जास्त ब्रह्माजींची भौतिक स्तुती करत नाहीत इंद्र, कारण का ब्रह्माजींकडे पण भौतिक अष्टसिद्धी आहेत, अमुक तमुक आहे. ते म्हणतायत त्यांच्या ब्रह्मलोकामध्ये भगवंतांचे एक रूप आहे. तुम्ही बरेचसे लोक नवीन ऐकत असाल, भगवंतांचं एक रूप आहे, त्याचं नाव आहे महापुरुष. महापुरुष रूप आहे, त्यांना हजारो शिर आहेत, हजारो हात पाय, हजारो कर्ण मुख, असे फुल ते महापुरुष रूपाच्या रूपात ब्रह्माजीच्या लोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये ते भगवंत तिथे कायमचे राहतात. इंद्रांकडे वामनदेव कायमचे राहतात का? मध्ये येतात. पण महापुरुष जे आहे ते जवळजवळ कायमचे तिथे जातात. जवळजवळ का? कारण का कधी कधी ते अवतार घेऊन पृथ्वीवर येतात. तेवढ्या पुरं तेवढंच सोडलं तर ते कायम ब्रह्मलोकामध्येच असतात. आणि तिथले जे भक्त आहेत ब्रह्मलोकातले, ब्रह्मलोकातली मेन क्रिया काय आहे? लोक यज्ञ करतात, शुद्ध यज्ञ, खूप उच्च कोटीचे यज्ञ करतात. आपल्या पृथ्वी सरकार हे थोडीशी यज्ञ नव्हे, उत्तम कोटीचे यज्ञ करत असतात ब्रह्मलोकातले सगळे रहिवासी गण. आणि ते यज्ञात जे आहुत्या देतात, जे तेव्हाचे लोक अर्पण करतात, हे महा हजारो यज्ञ चालू आहेत, हजारो आहुत्या, हजारो अर्पण केले जात आहे, वस्तू इत्यादी. महापुरुषांकडे पण हजारो हात आहेत. तर ब्रह्मलोकात हे महापुरुष काय करत असतात? सगळ्या हातांनी जे काय कोण त्याला अर्पण करतंय ते घेतात आणि सगळ्यांच्या डोळ्याला ते खातात. आणि खाऊन झाल्यावर आनंद जो होतो तो त्या त्या भक्ताच्या आनंदाकरता प्रकट करतात की किती छान तुम्ही आम्हाला अर्पण केलं. म्हणतात हे ब्रह्मलोकामध्ये चालू आहे. आणि हे जे महापुरुष रूप आहे ना, हे भौतिक जगतातलं पहिलं भगवंतांचं रूप. भौतिक जगत आपण ऐकलंय भगवंतांची अनेक रूप आहेत, ती आध्यात्मिक जगतात. भौतिक जगतात पण नंतर येतात शिवदक्ष विष्णू आणि बरेचसे अवतार येतात. पण भौतिक जगतातलं पहिलं जे रूप आहे ते महापुरुष रूप आहे. त्याचं वर्णन आलंय ते मी वाचतो भागवत मध्ये आहे. श्रीमद भागवत मध्ये दुसऱ्या स्कंदाच्या 6व्या अध्यायाच्या 43-42व्या श्लोकात निर्मितीच्या सुरुवातीला भगवंतांनी स्वतःला पुरुष रूपामध्ये अवतरित केलं आणि त्यांनी हे सगळे काय पंच महाभूत वगैरे निर्माण केली आणि स्वतः ते पुरुष त्यात प्रविष्ट झाले. अशा प्रकारे इथे बरंच वर्णन आहे. त्यांचं रूप कसं आहे? हा म्हणतात ज्या भक्तांकडे परफेक्ट भक्तीचे डोळे आहेत हा ते अशा भगवंतांच्या पुरुष रूपाला पाहू शकतात. त्यांच्या रूपामध्ये हजारो पाय, हजारो मांड्या, हजारो हात, हजारो चेहरे, सगळे एकदम दिव्य आणि फार थोर असे ते महापुरुष रूप आहेत. हजारो डोळे, हजारो डोकी, हजारो कान, हजारो नाक आणि ते सगळ्यावर हजारो अलंकार. प्रत्येक हातात, कानात, नाकात तेजस्वी हजारो हार. असं हे महापुरुषचं रूप ब्रह्मलोकात कायम राहत असतंय जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत. आणि ते ब्रह्माजी त्यांची सेवा करत असतात असं इथे वर्णन भागवतामध्ये किंवा इतर शास्त्रात आलेलं आहे. आणि म्हणतायत जेव्हा महापुरुष या सगळ्या भक्तांचं ब्रह्मलोकातल्या स्वीकार करतात, अर्पण केलेलं, असं वाटतंय की नद्याच्या नद्याच आहुत्या त्या महापुरुष स्वीकार करत आहेत. आणि हे भगवंतांपेक्षा अभिन्न आहेत कृष्णांपेक्षा. नारद मुनी खूप खुश होतात, म्हणतात वा वा, थँक्यू, योग्य ठिकाण दाखवल्याबद्दल. आणि स्वर्गलोकात अजून वर हा ब्रह्मलोकात जातो आनंदाने गात. आणि ब्रह्मलोकात ते काय पाहतात? आकाश मार्गातला पोचले नाही ब्रह्मलोकात, लांबूनच पाहतायत. काय होतंय ब्रह्मलोकात तेवढंच मी आज बोलेन. मग ब्रह्माजींशी जे नारद मुनी भेटतील तेव्हा ते आपण पुढच्या रविवारी संध्याकाळी ऐकूया. तर नारद मुनी लांबून पोचतात ब्रह्मलोकात आणि त्यांचं पहिलं ते दिसतंय. ब्रह्मलोकाचा पहिला त्यांचा अनुभव असा असतो की ब्रह्मलोक हे खूप बिझी व्यस्त ठिकाण आहे, व्यग्र ठिकाण आहे. सगळे तिथले लोक मोठे मोठे यज्ञ करण्यामध्ये खूप व्यग्र झालेले आहेत, खूप बिझी झालेले आहेत. यज्ञाची आहुती तयार करणे, यज्ञकुंड बनवणे, यज्ञ करणे, अर्पण करणे. आणि नारद मुनी पाहतात तिथे खरोखर महापुरुष बसलेले आहेत आणि जे काय यज्ञामध्ये अर्पण होते ते अक्षरशः एवढं अर्पण होतंय अनेक यज्ञांमध्ये की ते अक्षरशः अनेक नद्यांसारखे ते महापुरुष. महापुरुष जे आहेत ना त्यांच्या दोनच लीला आहेत ब्रह्मदेव. एक तर मी तुम्हाला बोललो काय लीला आहे, आत्ताच बोललो. हा जे काय यज्ञात इत्यादी ठिकाणी अर्पण होते ते खायचं. मग दुसरी लीला काय आहे? हा ना जाऊन थोडं विश्रांती घ्यायची. ब्रह्मलोकमध्ये कृष्णाचे अनेक लीला आहेत, असं केलं तसं केलं, माथ्यान चोरी, दामोदर लीला, महापुरुषांच्या दोनच लीला, टू एक्सेप्ट द ऑफरिंग अँड देन स्लीप. मग परत भोग नैवेद्य यज्ञाच्या माध्यमातून स्वीकार करणे, जाऊन विश्रांती घेणे. तर नारद मुनी पाहतात महापुरुष स्वतः आहेत, ब्रह्माजी तिथे बसलेले आहेत, ते प्रसन्न आहेत की कसे काय महापुरुष आमची सेवा स्वीकार करतायत, आणि म्हणून भक्तांना आनंद दिला ते भरपूर मात्रामध्ये स्वीकार करतात आणि आपल्या चेहऱ्याने दाखवतात पण की जे भक्तांनी अर्पण केलं ते त्यांना आवडलेले आपल्या हास्यानी किंवा आपल्या शब्दांनी. आणि जसा इंद्र म्हटले महापुरुष कायम ब्रह्मलोकात राहतात, पण त्यांचे दोनच लीला आहेत, एक ठाणे आणि नंतर झोपडे. तुम्ही तसलं करू नका, तुम्ही महापुरुष नाही आहात, आपण लघु आहोत. ते महापुरुष आहेत, ते दिव्य झोपतात, आपल्यासारखे तमोगुणात ते झोपत नाही, ते दिव्य स्थितीमध्ये झोपतात. झोपले असतील तरी त्याला योग निद्रा म्हणतात, तमो निद्रा नव्हे, ढाराढोर काय होतंय काय होत नाही काहीच कळत नाही. ते महापुरुष आहेत पण त्यांची ती लीला आहे, ते झोपतात. कधी कधी ब्रह्मलोकातनं महापुरुष जातात, कधी कधी. किंवा आपण उलट्या प्रकारे बोलूया, महापुरुष कायम ब्रह्मलोकात राहतात. तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल की सगळे जेव्हा कधी काय जगामध्ये प्रॉब्लेम होतात, कष्ट येतात, त्रास होतात, तेव्हा सगळे देवता लोक काय करतात, पहिली पृथ्वी काय करते, देवतांकडे जाते. इंद्रांच्या कॅपॅसिटी जर बाहेर असेल तर सगळे देवता लोक कोणाकडे जातात, ब्रह्माजींकडे जातात. आणि मग ब्रह्माजी कुठे जातात सगळ्या देवतांना घेऊन, श्वेत सागराच्या क्षीर सागराच्या किनारी. ज्याच्यात आतमध्ये मग आता प्रश्न येतो की समजा महापुरुष कायम ब्रह्मलोकात आहेत तर ब्रह्माजी त्या श्वेतदीपला म्हणजे क्षीर सागराला का जातात, अरे इथे येतात ना भगवंत, मग तिथे कसं जायचं. तर दोन उत्तरं सनातन गोस्वामी देतात. ते म्हणतायत, एक भक्त असा विचार करू शकतात म्हटलं ना, अलाउडच चालू केली. ब्रह्माजी म्हणतात मी ह्यांना विनंती घेतली, अवतार घेतला तर हे कडे निघून जातील ना, ते श्वेतदीपातल्या त्यांना जाऊ दे, शिवदक्षा विष्णूंना ह्यांना इथेच राहू दे. असं कधी कधी ब्रह्माजी म्हणजे ही अलाउड चालू केली आहे. तर म्हणून ब्रह्माजी महापुरुषांना विनंती करत नाही, तो हा प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्ही अवतार घ्या, त्यांना ह्यांना इथेच राहू दे, मी तिथे जातो शिवसागरात, त्यांना अवतार घेऊ. आणि दुसरं ते म्हणतात कधी कधी महापुरुष अवतार घेत नाहीत, पण जसं पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा काय होतं, भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, सगळ्या रूपांचे ते ओरिजिन आहेत. तर जेव्हा पृथ्वीवर भगवान श्रीकृष्ण आले होते तेव्हा बाकीचे जे काही भगवंतांची रूप आहेत ती पण त्यांच्यामध्ये उपस्थित होती, विलीन झाली होती शब्द मी वापरणार नाही, उपस्थित होती त्यांच्यामध्ये. मग अशा वेळी जेव्हा भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण स्वतः जातात तेव्हा महापुरुष ब्रह्मलोकावर नसतात. आणि कधी कधी ब्रह्माजी महापुरुषांना विनंती करतात आणि तेही कधी कधी अवतार घेतात. तर अशा दोन तीन कारणापुरते थोड्या वेळाकरता फक्त महापुरुष ब्रह्मलोकात नसतात, बाकी तिथेच असतात, स्वीकार करणे आणि झोपणे आपण म्हणून सॉरी विश्रांती घेणे. थोडस चांगले प्रकारचे शब्द वापरलेले आपण शिकूया, विश्रांती घेतात ते पण योग नेत. तर तिथे ते पाहतात नारद मुनी सगळं पाहतायत आणि मग काय होतो, ब्रह्माजी तिथे बसलेले आणि मग महापुरुष झाल्यावर उठतात आणि त्यांचे जे महाल असतो ब्रह्मलोकामध्ये त्यांचं एक स्थान आहे, आपल्या वर्षात आपण घर म्हणू पण त्यांचं स्थान आहे. महापुरुष आता दुसरी लीला करायला तिथे जातात आपल्या घरात विश्रांती घ्यायला, घर महाल जे खोली जे म्हणून. आणि ब्रह्माजी आधी त्यांना सोडल्या जातात. आता मी थोडं डिटेलमध्ये सांगत नाही, त्यात बरंच काय काय होत असतंय. आणि ब्रह्माजी जाताना काय सांगतात आपल्या मुलांना, ऋषी मुलींना, हे यज्ञ वगैरे तुम्ही चालू ठेव, आम्ही थोडं भगवंतांना सोडून येतोय. आणि मग भगवंत ब्रह्माजी परत येतात आणि आपल्या दरबारामध्ये तिथे सूर्य वगैरे अजून मोठे लोक बसले, ब्रह्माजींच्या दरबारामध्ये अजून मोठे लोक बसलेत, तिथे ते येतात. आणि मग नारद मुनी पण जोपर्यंत भगवंत तिथे होते तोपर्यंत नारद मुनी येत नाहीत, लांबून पाहत असतात. कारण का नारद मुनी आल्यावर थोडं डिस्टर्ब होईल, ब्रह्माजींना नारद मुनीकडे लक्ष द्यावं लागेल, आता ब्रह्माजींना लागणार नाही कारण त्यांचे मुलगे आहेत, पण इंद्राला लागलं असतं, त्यांना इंद्राकरता नारद मुनी सन्माननीय सन्माननीय आहे, पण तरी नारद मुनींची काय इच्छा असते, जसं ते प्रयागला पण बघा त्या ब्राह्मणांच्या मध्ये ऋषी मुलींच्या मध्ये बसून नारद मुनी लपून छपून पाहत होते, कारण का मी गेल्यावर तो स्वाभाविक वागणार नाही, लपून पाहत होते की हा कसा छान भक्ती करतोय, तसं नारद मुनी इथे पण आकाशातून लपून पाहतात की ब्रह्माजींच्या इथे कशा छान लीला चालू आहेत, कसे महापुरुष ब्रह्माजींशी आदान प्रदान करतायत, आणि असं झाल्यावर नारद मुनी ते पोचतात, अजून काय काय ते पाहतात ते मी पुढच्या वेळी घेईन, आणि ब्रह्माजींशी काय बोलतात, ब्रह्माजी नारद मुनींना कुठे पाठवणार आहेत, आता पहिला जो अध्याय होता मी बोलायचं विसरलो, जिथे पृथ्वीवरचे ब्राह्मण आणि राजाचे घटना घडली त्याला म्हणतात भौम, आता दुसरा अध्याय आहे त्याचं नाव आहे दिव्य, ब्रह्माजी पण त्या दिव्य अध्यायात येते, तिसऱ्या अध्यायाचं नाव जे मोस्टली पुढच्या वेळी होईल त्याचं नाव आहे प्रपंचातीत, म्हणजे या भौतिक जगताच्या पलीकडे आता जाणार आहेत नारद मुनी, आधी ब्रह्माजींकडे आले तिकडनं आता पुढच्या वेळी रविवारी ते भौतिक जगताच्या पलीकडे जातील, ते आपण पुढच्या रविवारी ऐकू, वेळ झालेला आहे, हरे कृष्ण, 2 मिनिटं कीर्तन करूया, चालू ठेवू, 1-2-4 मिनिटं कीर्तन करू मग आपण ठेवू,
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे Hare Rama Hare Rama Rama Rama
వైష్ణవృందే శ్రీమద్ భాగవతామృతే